अवधूत स्थिति प्राप्त होने हैं। सर्वप्रथम शरीर स्वस्थ त्यानंतर श्वास स्वस्थ आणि त्यानंतरच मन स्वस्थ होते आणि जीवन अवधूत स्थितीस प्राप्त होते। ओम शांति ओम। साधक बनून साधना करावी। सेवा धर्म पाळावा। सेवा धर्म म्हणजे अनासक्त व्हावे सर्व जीवांची सेवा।